लाई रे, त्याला तिथंच ठोक लाई रे।
जंगला मधून पेटून नाही तर खवळून उठलाय रे, वाघ जंगला मधून पेटून नाही तर खवळून।